आकाशवाणी पुणे लौकिका रस्ते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा देशभरात उत्साह। पंतप्रधानांच्या उपस्थितीत जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं थोड्याच वेळात योग दिनाचा मुख्य कार्यक्रम। देशाची संस्कृती समजून घेण्यासाठी लघुपट हे उत्तम साधन असल्याचं ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांचं प्रतिपादन। आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय। आता सविस्तर बातम्या, 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज संपूर्ण देशभरात तसंच जगभरातल्या अनेक देशांमध्ये उत्साहानं साजरा होत आहे। स्वतःसाठी आणि समाजासाठी योग ही या वर्षीच्या योग दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा देशातला मुख्य कार्यक्रम जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत थोड्याच वेळात सुरू होत आहे। योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनण्यासाठी वचनबद्ध रहा, आपल्याबरोबरच इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज राज्यभरातही विविध उपक्रम आणि योग शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे। भारतीय जनता पक्षानं उत्तर मुंबईत योग कार्यक्रमाचं आयोजन केलं असून या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल सहभागी होत आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल दुसरी अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली। आगामी अधिवेशनात 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर सीतारामन विविध तज्ज्ञांशी विचारविनिमय करत आहेत। पहिली बैठक गेल्या बुधवारी झाली होती। कालच्या बैठकीला केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, वित्त सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागार उपस्थित होते। वाढवण बंदर प्रकल्प देशाच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे, यामुळे राज्याच्या GDP मध्ये 1% वाढ होईल असा विश्वास JNPA अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणचे प्रमुख उन्मेष वाघ यांनी व्यक्त केला। ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। कंटेनर वाहतुकीसाठी मुंद्रा आणि JNPT या बंदराची क्षमता कमी पडत आहे, त्यामुळे वाढवण सारख्या बंदराची गरज आहे असं वाघ म्हणाले। वाढवण बंदरासाठी जमीन अधिग्रहित केली जाणार नाही, त्यामुळे पालघर भागातल्या लोकांचं विस्थापन होणार नाही, तसंच या प्रकल्पामुळे मच्छीमारांच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। वाढवण बंदर प्रकल्प पर्यावरणपूरक प्रकल्प असून याद्वारे 10 लाख नोकऱ्या निर्माण होतील असंही वाघ यांनी सांगितलं। पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिलं आहे। तसंच धावपट्टी विस्तारासाठी सर्वेक्षण करण्याकरता भारतीय हवाई दलाला सूचना द्याव्यात अशी विनंतीही केली आहे। यासंदर्भात मोहोळ येत्या सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे। वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या NEET PG परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि आदर्श उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्याचे निर्देश राष्ट्रीय परीक्षा मंडळाला द्यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं काल राष्ट्रीय परीक्षा मंडळ NBE आणि मेडिकल काउन्सिलिंग कमिटीला नोटिसा जारी केल्या। न्यायालयानं प्रतिपक्षाकडून येत्या 8 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र मागवली आहेत। पदवी अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षेसंदर्भात देशातल्या विविध उच्च न्यायालयांमध्ये दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी एकत्रितपणे घेण्याबाबतही 8 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। माहितीपट आणि लघुपटांना उत्तम भविष्य असून देशाची संस्कृती समजून घ्यायची असेल तर माहितीपट आणि लघुपट हे उत्तम साधन आहे असं मत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी काल पुण्यात व्यक्त केलं। 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील चित्रपट यंदा प्रथमच पुण्यातही प्रदर्शित करण्यात येत आहेत। त्याअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात काल विविध मान्यवरांच्या चार्ली हॅमिल्टन जेम्स दिग्दर्शित बिली अँड मॉली अँड ऑटर लव्ह स्टोरी हा लघुपट दाखवण्यात आला, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। यावेळी बोलताना ते म्हणाले,
केवळ महाराष्ट्र किंवा असं काही नाही तर सगळ्या भारतातल्या सगळ्या डॉक्युमेंटरी फिल्म मेकरना एक फार मोठं उत्तेजन मिळालं, त्यामुळे या फिल्म फेस्टचं महत्व आहे। पण मग व्हायचं असं की फक्त ते मुंबईला होत असल्यामुळं आता हे आता जे मोबाईल झालं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण दाखवतो काही निवडक सगळे सिनेमे, त्यामुळे त्याच्या ठिकाणी ज्या डॉक्युमेंटरी फिल्म मेकर्स आहेत त्यांना एक चांगली संधी मिळाली. डॉक्युमेंटरीला एक महत्व आहे, शॉर्ट फिक्शनला महत्व आहे. आणि आता पूर्वी 35mm म्हणजे 16mm गोष्टी होतो, ते महागडं पडायचं डॉक्युमेंटरी करायला. आता व्हिडिओ आल्यामुळे डॉक्युमेंटरीज करायला खूप छान संधी मिळते आणि आज पुणेकरांना ही संधी मिळते त्याचा मला विशेष आनंद होतो.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 351व्या वर्षारंभानिमित्त स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी यात सहभाग घेतला. रायगडाबरोबरच राज्यातील विविध गड किल्ल्यांवरही काल शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवप्रेमींनी गर्दी केली होती. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे काल प्रस्थान झालं. 60,000 वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या नावाच्या जयघोषात ही पालखी मार्गस्थ झाली. प्रस्थानापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच मंत्री दादा भुसे यांनीही पालखीचं दर्शन घेतलं. काल संध्याकाळी पालखी निवृत्तीनाथ महाराज यांचे गुरु गहिनीनाथ यांच्या गुरुगृही पंचायती महानिर्वाण आखाडा पेगलवाडी इथं पहिल्या मुक्कामी विसावली आहे. आषाढी एकादशीनिमित्त धुळे तालुक्यातील श्री क्षेत्र रानमळा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीला मोठ्या उत्साहानं काल सुरुवात झाली. टाळ मृदुंगाच्या तालावर विठूनामाचा गजर करत ही दिंडी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली. या दिंडीचं यंदा 29वं वर्ष आहे. कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी काल नवी मुंबईत वार्ताहरांना दिली. पावसाळ्याच्या कालावधीतील कोकण रेल्वे मार्गावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसंच कोकण रेल्वेच्या भविष्यातील विविध प्रकल्पांची माहिती यावेळी त्यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्यात तसंच सिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन घाट अवजड वाहतुकीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8 मधील सामन्यात काल भारतानं अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. बार्बाडोसमधील ब्रिज टाऊनच्या केन्झिंग्टन ओव्हल इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं अफगाणिस्तानसमोर 182 धावांचं आव्हान ठेवलं होतं, पण अफगाणिस्तानचा संघ निर्धारित 20 षटकात केवळ 134 धावाच करू शकला. 28 चेंडूत 53 धावा करणारा भारताचा सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला. राज्याच्या विविध भागात काल पावसानं दमदार हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरात काल जोरदार पाऊस पडला. पालघर जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे सूर्या वैतरणा देहरजा नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते तसंच मनोरवाडा भिवंडी रस्त्यावरील पर्यायी पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पुण्यातही काल संध्याकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. येत्या 24 तासात कोकण आणि विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचीही शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा देशभरात उत्साह. पंतप्रधानांच्या उपस्थितीत जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं थोड्याच वेळात योग दिनाचा मुख्य कार्यक्रम. देशाची संस्कृती समजून घेण्यासाठी लघुपट हे उत्तम साधन असल्याचं ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांचं प्रतिपादन. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.